हे सगळे कामधंदे सेट झाले पाहिजे, मेरे पण थोडं यात हो रहा है, फिर भी ठीक आहे.
हे पोरे रिप्रेझेंट करते बांडू वसाड गेला ते जांबोरे घुंगारा निलय हे विला सगळे काम धंदे सेटल पाहिजे मकर पार्टी निविला आरती लई भाऊ गा देवा जाऊ देर तिला सत्याच्या मार्वसाला तिथं गर्द कमी असतो आणि खोटा बोल रे यांना मी लंडावर टाकताना एक कानातून ऐकून दुसरा कानातून सोडतो कारण यांच्या शब्दांवर मला विश्वासघातचा वास घेतो. सगळ्यांचे आयुष्य असतो साधा आणि सरळ, दुसऱ्याच्या ऐकून तुम्ही कशाला करतात गोंधळ. आपली मनातली गोष्ट आपली मनातच ठेवा, हे जाटो पडणार ऐकून सगळीकडे पसरणार अफवा. कोणी एकाला आपल्या आयुष्यात गरज बनवू नका, शेंबडी असणार तिला राणी बनवून डोक्यावर बसवू नका, कारण हेच लोक तुमच्यावर कधी हल्ला बोलतील. स्वतःला त्रास देऊन रडत बसू नका 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 करू कोणावरती उगस प्रेम, पूर्ण जाणून गेला तर तुमच्यावर झालं की गेम. शब्दांचं जाळं तळे कुण तुला करणार लेम, भावनात वाहून गेला कशाला दुसऱ्यांवर टाकतो ब्लेम. मित्र असो की मुली हिंमत ना लागते हात धरायला, हिंमत लागतं तीस हात शेवट पर्यंत धरून ठेवायला. कासवचे गत्या दिवसभर थोडी प्रगती करा आणि रस्त्यात आलेल्या ससांना हरवण्याची हिंमत ठेवा. किती वादळ आले तरी समुद्र शांतता सोडत नाही, मतलबचे कौतुक करणारे कोणावरती ओढत नाही. दुसरं नाव ठेवणार येणार नाव कमवता येतच नाही, म्हणून यांच्या पाचवी गोष्ट मी डोक्यात कधी ठेवत नाही. उपाशी पोटे तरी मी कोणाला पण फसवत नाही, फालतूच्या गोष्टींचा कोणाकडून घेतोच नाही. तुटलेला विश्वास हा कधी परत येतच नाही, घाणसव असणार लोकांकडे मी लक्ष देतच नाही. सर्व प्रश्न द्यायला गरज नसतो, हे प्रश्न बोलण्यात तोंडाला साफ कशाला नाही डसतो. सुरुवात केलेला काम कधी पण सोपं नसतो, किती वाईट दिवस तरी सुद्धा चालू ठेवायला धरा लागतो. कर्तव्य म्हणून लोकांना मदत करा, त्यांच्यावर उपकार नाही, परोपकार समजून करा, त्यांच्यावर तुमचा अधिकार नाही. कुठल्याही गोष्ट आयुष्यामध्ये कायमची नसते, दुर्लक्ष करायच्या लोकांना तुमची यश बघून गाठ जळते. जळून 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 तुमचं शरीर आता झालं राग काय, अहंकारमुळे किती लोकांचं आयुष्य झालं खा काय. यमराज चित्रगुप्त वरती तुमची पात वाट आहे, पाप आणि पुण्याची गिनती प्रसूत करा तुमच्या कर्माचा काय. हे बाबींच्या नातीने कर्माची खूप भीती वाटते, म्हणून तर अंगावर लोकांची जाम गर्दी असते. 30 बेज.